नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. झारखंडात पहिल्या पावड्यावेल्या विधानसभा वेचणुके खातीरचो प्रचार निमाणे पावड्यार पावला. भाजपाचे वडील फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज झारखंडात दोन रॅलींक संबोधित करतले आणि रोड शोत वाटेकार जातले. भाजपा आणि महाविकास आघाडी आज मुंबईत महाराष्ट्र विधानसभा वेचणुके खातीर घोषणापत्र जाहीर करतले आणि टेबल टेनिसात भारताची सिंड्रेला दास हिने इटलीत WTT युथ कंटेंडरात 15 वर्षा सकयल्या चलियांच्या एकोड सर्तीत खिताब जिंकलो. आता पुराय खबरो. झारखंडात पहिल्या पावड्यावेल्या विधानसभा वेचणुके खातीरचो प्रचार निमण्या पावड्यार पावला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन रॅलींक मार्गदर्शन करतले आणि झारखंडात रोड शोत घेतले. प्रधानमंत्र्यांची पहिली वेचणूक बसका बोकारोच्या चनकियारी विधानसभा मतदारसंघातल्या चंडीपूर फुटबॉल मैदानाचेर दनपारा 1 वरांचेर जातली, जाल्यार दुसरी वेचणूक रॅली दनपारा 3:15 वरांचेर गडवा हांगाच्या एरोड्रोम मैदानाचेर जातली. तशेंच ते सांजे 5:15 वरांचेर रांचीत रोड शो करतले. दुसरे वटेन JAM चे वरिष्ठ फुडारी हेमंत सोरेन भवनाथपूर, तामार आणि खिजरी हांगा बसका घेतले, जाल्यार राजदचे वरिष्ठ फुडारी तेजस्वी यादव चत्राच्या हंटरगंज हांगा लोकांक मार्गदर्शन करतले. तशेंच झारखंडाच्या वेगवेगळ्या वाठारांनी AJSU पक्षाचे फुडारी रॅलीक मार्गदर्शन करपाचे आसात. 81 वांगड्यांची विधानसभेची वेचणूक ह्या महिन्याच्या 13 आणि 20 तारखेक दोन पावड्यांचेर जातली, जाल्यार 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. महाराष्ट्रात जावपी विधानसभा वेचणुके खातीर महाविकास आघाडी म्हळ्यार MVAचो जाहीरनामो आयज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे जाहीर करतले. AICCचे सरचिटणीस KC वेणुगोपाल, AICC महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीताला, MPCC अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे फुडारी बाळासाहेब थोरात, राकांपा सपा अध्यक्ष जयंत पैल, मुंबय काँग्रेसीच्यो अध्यक्षा वर्षा गायकवाड, UBT शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि MVAचे फुडारी मुंबईच्या लॉन्चिंग कार्यावळीत हाजीर असतले. आदले मुखेलमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदले खासदार आणि आदले वांगडी नियोजन आयोग भालचंद्र मुंगेकार आणि राकांपा सपाचे आदल्यो खासदार वंदना चव्हाण हांच्या फुडारपणाखाला MVAन घोषणापत्राचो मसुदो तयार केला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आज मुंबईत जावपी महाराष्ट्र विधानसभा वेचणुके खातीर भारतीय जनता पार्टीचो जाहीरनामो संकल्पपत्र जाहीर करतले. तशेंच उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव, बुलडाणा आणि अमरावती तशेंच विदर्भ वाठारातल्या 3 रॅलींनी ते मार्गदर्शन करपाचे आसात. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी आशिया 2025 क्रमवारीत 7 भारतीय संस्थांनी सुवात मिळवल्या. भारतात पहिल्या 50 मधी 2 आणि पहिल्या 100 मधी 7 विद्यापीठं असात, जातूत भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT दिल्ली 44व्या क्रमांकाचेर असा. शिक्षण मंत्रालयान एका निवेदनात म्हणा की ही आवृत्ती खंडभरातल्या उच्च शिक्षणातल्या भारताच्या प्रभावीपणाचेर भर दिता. IIT मुंबई 48व्या सुवातेर असा, जाल्यार IIT मद्रास, IIT खडगपूर, IIT कानपूर आणि दिल्ली विद्यापीठ ह्यो हेर भारतीय संस्था वयल्या 100 मदीं असात आणि ही भारताची घटमूट शिक्षणीक स्थिती दाखयता. IIT गुवाहाटी, IIT रुरकी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, चंडीगड विद्यापीठ, UPES, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अश्यो संस्था पहिल्या 150 मदीं असा. अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारा राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांची भेट घेतले. व्हाईट हाऊसाची प्रेस सचीव करीन झा पियेरे हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला की ही बसका थळाव्या वेळाप्रमाण सकाळी 11 वरांचेर जातली. अशी बसका निवृत्त जावपी राष्ट्राध्यक्ष आणि नवे वेचून आयिल्ल्या राष्ट्राध्यक्ष हांचे मदीं जाता, तिचो कांय प्रमाणात अमेरिकेत लोकशाये खाला शांततायेन सत्तेचे हस्तांतरण सुरू करपाचो हेत आसता. फुडल्या वर्सा 20 जानेवारीक डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदार येतले. मंगळारा ट्रम्प हांणी राष्ट्राध्यक्ष वेचणुकेंत उण्यांत उणे 301 मतांनी जैत मेळयले आनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस हांका 270 मतां मेळ्ळी. 45व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करपी ट्रम्प हे सेगीत 2 बिगर कार्यकाळ वावुरपी दुसरे राष्ट्राध्यक्ष जातले. दुसरे ग्रोवर क्लिव्हलँड हे 22व्या आनी 24व्या दोनूय राष्ट्राध्यक्ष आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. जम्मू काश्मीरात काल बारामुल्ला जिल्ल्यातल्या सोपोरे शारात सुरक्षा दळामदी जाल्ल्या चकमकीत एका आतंकवाद्याक मरण आयले जाल्यार आनीक 2 ते 3 आतंकवादी अजुनूय थंय आडकून उरल्यात. काल सांजे सोपोरच्या रामपोरा थळाव्या वाठारात सुरक्षा दळ आनी आतंकवाद्यांमदी चकमक जाली अशें अधिकाऱ्यांनी सांगले. आतंकवाद्यांच्या हजेरीविशी विशिष्ट माहिती मेळ्या उपरांत लष्कर सीआरपीएफ आनी जम्मू काश्मीर पुलिसांनी संयुक्त आतंकवाद विरोधी कारवाय सुरू केली. सोद कारवाय वाढत गेली तेन्ना आतंकवाद्यांनी भोवतणच्या सैन्याचेर फारपेट करून एन्काउंटर सुरू केली. हे कारवायेत आतां मेरेन एका आतंकवाद्याक मरण आयलां आनी 2 ते 3 आतंकवादी घेरावात आडकून पडल्यात अशी माहिती मेळटा. खरीफ विपणन हंगाम 2024-25 वर्सा शुक्रार मेरेन सरकारान 120 लाख मेट्रीक टन परस चड भात तयार जाला आनी पंजाबातल्या 6.58 लाख शेतकारांक हाचो फायदो जाला. ताचे किमान आधार मोल 27,995 कोटी रुपया आसा. ग्रेड अ भाताखाला सरकारान थारायल्ल्या प्रमाण दर क्विंटलाक 2,320 रुपया एमएसपीचेर भात विकते घेतात अशें गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान सांगले. तातूंत म्हळा की 4,839 मिलरांनी भात शेती खातीर अर्ज केला आनी 4,743 मिलरांक पंजाब राज्य सरकारान पयलींच काम वाटप केला. केंद्र सरकारान चालू आशिल्ल्या केएमएस 2024-25 भात खरेदी खातीर 185 एलएमटीची अदमासान मोख थारायल्या जी ह्या म्हयन्याच्या निमाणे मेरेन चालू आसतली. दिल्ली एनसीआरातल्या हवेचो दर्जो सामकोच वायट वर्गात देंवला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण सकाळी 7 वरांचेर राष्ट्रीय राजधानीत 337 इतलो हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार एसक्यूआय नोंद जाल्लो. फुडल्या 2 ते 3 दिसात दिल्ली आनी एनसीआरात रातीच्या आनी सकाळच्या वेळार धुके दाट जावपाची शक्यताय आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. सीपीसीबीच्या आकडेवारी प्रमाण शाराच्या कांय वाठारांनी एक्यूआय खर पातळेचेर पावला. नव्या मोतीबागात एक्यूआय 396, वज्रीपूर 367, बावाना 385, आरकेपुरम 370 आनी रोहिणीन 365 एक्यूआय नोंद जाला. आयज सांजे दक्षिण आफ्रिकेतल्या गहेबर्गा हांगाच्या सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानाचेर जावपी 4 मॅचींच्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या मॅचीत भारत आनी दक्षिण आफ्रिके आड खेळ जातलो. भारतीय वेळेप्रमाण सांजे 8:30 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. टेबल टेनिसात इटलीतल्या लिग्नानो सायबियादोरा हांगा जाल्ल्या डब्ल्यूटीटी युथ कॉन्टेंडरात भारताची सिंड्रेला दास हिणे 15 वर्सा सकयल्या चलयांच्या एकोड्या सर्तीत किताब जिखला. क्रिकेटात काल श्रीलंकेच्या डंबुल्ला हांगा जाल्ल्या 2 मॅचींच्या टी20 माळेतल्या पहिल्या मॅचीत श्रीलंकेन न्यूझीलंडाक 4 विकेटींनी हारयलो. पहिली फलंदाजी करपाचो पर्याय घेतिल्लो न्यूझीलंड 19.3 ओव्हरींनी फकत 135 धावड्यो करून ऑल आउट जालो. श्रीलंके खातीर दुनीत वेला लागेन 3 विकेटी घेतल्यो जाल्यार नुवान थुशारा वंदिंदू हसरंगा आनी माथेशा पथिराना हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. तांकां जाप दितना श्रीलंकेन लक्षाचो फाटलाव करून 6 बॉल उरिल्ले आसतना 140 धावड्यो केल्यो. कर्णधार चरित असलंका हांणी 28 बॉलांनी 35 धावड्यो केल्यो. ताका प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो जालो. न्यूझीलंड सध्या 2 मॅचींच्या टी20 खेळामाळे खातीर श्रीलंकेत आसा. उपरांत 3 मॅचींची 1 दिसांची आंतरराष्ट्रीय खेळामाळ जातली. आयज सांजे 7 वरांचेर दुसरी टी20 मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडूत गडगड आनी जगलांसयत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. केरळ माहे पुडुचेरी करायकल हांगाय आयज हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या वाठारांनी गडगड आनी जगला पडपासयत हलको ते मध्यम पावस ह्या म्हयन्याचे 15 तारखेमेरेन चालू उरतलो. फुडल्या 2 दिसांखातीर पंजाबात आनी हिमाचल प्रदेशात दाट धुके येवपाची शक्यताय आसा. दिल्ली आनी एनसीआरात फुडले 2 ते 3 दीस रातच्या वेळार आनी सकाळच्या वेळार दाट धुके दिसून येतले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. झारखंडात पहिल्या पावड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार निमण्या पावड्यार पावला. भाजपाचे वडील फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज झारखंडात 2 रॅलींक संबोधित करतले आनी रोड शोत वाटेकार जातले. भाजपा आनी महाविकास आघाडी आयज मुंबईत महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके खातीर घोषणापत्र जाहीर करतली. आनी टेबल टेनिसात भारताची सिंड्रेला दास हिणे इटलीत डब्ल्यूटीटी युथ कॉन्टेंडरात 15 वर्सा सकयल्या चलयांच्या एकोड्या सर्तीत किताब जिखलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.